नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हचा ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 23 सप्टेंबर शनिवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. हातभट्टी दारू विक्रीसह वेगवेगळ्या प्रकारचे MIDC पोलीस ठाण्यात 14 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आझाद बहादूर भाट याला MPDA अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. भुसावळ रेल्वे विभागा अंतर्गत रेल्वेखाली आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात चालू वर्षांमध्ये 8 महिन्यात 143 जणांनी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे महामार्गासाठी भूसंपादित जमिनीपोटी वाढीव मोबदला मिळावा यासाठी सुनावणी होणार होती. जिल्ह्यातील 2200 प्रकरणांवर सुनावणी होणार असताना शेतकऱ्यांच्या वतीने वकिलांनी बाजू मांडली. न्यायालयीन निवाड्यानुसार सुनावणी सुरू ठेवावी अशी विनंती वकिलांनी केली, पण जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र सुनावणी घेण्यास नकार दिला. हद्दपारची कारवाई केल्याच्या रागातून एका वाळू माफियाने जिल्ह्यातील एका प्रांताधिकाऱ्याचा शुक्रवारी पाठलाग करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रांताधिकारी एका मतदान केंद्रावर गेले असता वाळू माफियाने त्यांचा पाठलाग केला. काय कारवाई केली याबाबत विचारणा केली. त्यानंतर हा वाळू माफिया प्रांताधिकाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचला. चंद्रावर सूर्यास्त झाल्यानंतर झोपी गेलेला विक्रम रोवर आणि प्रज्ञान लँडर यांना जागे करण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. चंद्रावर सूर्योदय व्हायला सुरुवात झाली आहे. इस्रो आता विक्रम व प्रज्ञानशी शनिवारी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल. जामनेर तालुक्यातील काही भागात गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नदीला प्रचंड पूर आला. त्यामुळे 6 गावांना या पुरामुळे फटका बसला. दरम्यान पावसाच्या जोरधारांमुळे पारोळा तालुक्यात 5 जनावरांचा बळी गेला आहे. मराठी रंगभूमी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांचे निधन झाले आहे. अरविंद काणे हे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे यांचे आजोबा होते. त्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो तर मेहनतीचा 99%. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोकलाईव्ह, तुमच्या मनातलं.